कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
यु नो, अशा ठिकाणी शाळा खूप दूर असायच्या. माझे वडील, माझे आजोबाजी मला सांगायचे की आम्ही मैलो मैलो चालत जायचो, नदी पार करायचो आणि मग आम्ही शाळेला जायचो. ती मजाच काहीतरी वेगळी असायची. आणि तिथले मास्तर, त्यांची शिकवण, ते सायकलवर कैची करत यु नो जायचं, ती एक हाऊस असायची. तुमची शाळा कुठली होती? तुम्ही लवकर उठायचात का? आणि किती लांबपर्यंत तुम्हाला जावं लागायचं?
सातवीपर्यंत आमची शाळा होती, ती गावातच होती. आणि मग सातवीपर्यंत शिकतात मुलं, पुढे बहुतेक कोणी त्याच्या पुढचं शिक्षण घ्यायला जायचं नाही. माझं सातवीपर्यंत शिक्षण झालं, गावी झालं.
काय नाव होतं शाळेचं?
जीवन शिक्षण विद्या मंदिर वेळे कामठी. सातवीला परीक्षा संपली आणि मी मावशीकडे गेलो, आमच्या मावस भावाचं लग्न होतं म्हणून. आणि पत्र आलं, 14 मुलं होती, त्यातली काही 11 मुलं पास झाली, त्यात मी पण पास झालो. माझा विषय निघाला की काय कसं काय आता पुढे शाळेत जायचं, आमच्याकडे कुठे शाळा आहे? म्हटली बाबा तुम्ही ठेवा असेल तर बघा माझ्या पोराला इथं. होळला गेलो तो मावशीकडे फलटण तालुक्यात, 5-7 दिवस तिकडे होतो. दररोज आई तो विषय काढून त्यांना सांगायची मावशीला, राहू दे का नाही होत तर बघ असं तसं नाही तर पोरं शिकणार नाही असं करत मला 8वीला शाळेला तिथे ठेवलं. ती म्हणली तर पुढल्या वर्षी बघू आम्ही काहीतरी. परत म्हणले असं कुठं अजून काय करणार, अजून एक वर्ष ठेवा. मग 9वीला ठेवलं. ते म्हणले आम्ही आता नाही सांभाळलं, तुमचं बघा तुम्ही काय.
मग त्यावेळेस खर्च जो असायचा तो मग आई इकडनं पाठवायची?
असलं काही खर्च बिर्चच काय नव्हता. मावशी म्हणजे
सगळं बघणार.
ते खर्च हा विषय नव्हता, मुलाला सांभाळणं. लवकर मुलं असतात, ऐकलं नाही काय नाही वगैरे. मग 9वी तिथे गेली. मग 10वीला वीरला माझ्या बहिणीकडे गेलो आणि मग 10वी तिकडे झाली. आणि मग मलाच जरा असा प्रश्न पडायला लागला की आपल्या घरची परिस्थिती लक्षात घेता आपण उच्च शिक्षण घेण्यापेक्षा DEDला जावं म्हणून मी DED करायचं ठरलं. आणि मग DED केलं. तोपर्यंत आमची गावाला जमीन धरणात गेली होती कनेर डॅममध्ये, त्यामुळे आम्हाला इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये काम मिळत होतं. तेव्हा 55% 10वीला मार्क मिळाले मला, म्हणून मला स्टायपेंड मिळाला होता DEDला. 50%च्यावरती 65 रुपयाचा स्टायपेंड होता. आणि ते 2 वर्ष तसेच शिकलो. आणि मग मला इरिगेशन डिपार्टमेंटला चौकीदार म्हणून नोकरी मिळाली.
तुम्हाला आवडायचं शिक्षण आवडायचं, त्यामुळेच तुम्ही एवढं ते शिक्षण कम्प्लीट करू शकलात अख्ख्या खानदानात. तर मला सांगा की ह्या दरम्यान तुमची कुठली खोडी, मास्तरांनी कधी तुम्हाला पनिशमेंट दिली, असं काहीतरी झालं असेल?
शाळेत मी असं हुशार विद्यार्थी असं नव्हतो, पण मी नापास कधी झालो नाही. त्यामुळं एक आवड सगळ्या गोष्टींची होती. किंवा आता जर असं तिळगुळ घ्या गोड बोला झालं हे फार चिटकवलेलं होतं. आत्ताची दिवाळी, आत्ताची होळी, आत्ताचे सगळे हे सण दुर्दैव आहे की आपल्याला हे मुलांना नाही दाखवता येते. पण तिळगुळ घ्या गोडबोलाचा तिळगुळसुद्धा वेगळा होता. ते तिळ खरे बसायचे, ते घरात बनवले जायचे, ते गुळाचे लाडू बनवले जायचे आणि ते द्यायचे. प्रत्येक सण असा भरभरून जगण्यासारखा होता. म्हणजे मी गावचा गणपती जरी मला आठवला तरी अख्ख्या गावाचा गणपती प्रत्येकाच्या घरात, गावात सगळी बलुती कुंभाराच्या गणपती माती आणण्यापासून, ती माती बनवण्यापासून, ते गणपती बनवले जातात ते बघणं, चांभाराच्या चपल्या बनवल्या जाणं ते बघणं, दोऱ्या कशा बनतात, सगळ्या गोष्टी अशा जवळून बघून, लोहाराचं काम बघून, ते सगळं नकळत एक शिक्षणच होतं. फक्त त्याला विद्येचं नाव नव्हतं. त्यामुळे असं संपृक्त समृद्ध असं सगळं जगणं झालेलं आहे. तमाशा असेल, डोंबाऱ्याचा खेळ असेल, किंवा सकाळचा आलेला पिंगळा असेल, वासुदेवची गाणी, हे सगळं जगण्याचं पार्ट ऑफ जगणं होतं. ते काही वेगळं शिकणं नव्हतं. म्हणजे संध्याकाळचं भजन आणि कीर्तन, भारूड, ह्या गोष्टी, जात्यावरची गाणी आईच्या मांडीवर झोपून ऐकण्यातली जी मजा आहे, ते आता कसं सांगणार की ह्या गाणं असं शिकलो, गाण्याचा रिदम असा शिकलो.
त्याच एकाच ताग्यात बनलेले सगळ्यांचे कपडे, आणि मला वाटतं फार कमी दिवाळीला मला वाटतं नवीन कपडे मिळायचे.
जत्रा किंवा दिवाळीला ड्रेस घेतला तरच, आणि तो एक ड्रेस हा म्हणजे शाळेत तर कायम एक ड्रेस, तोच ड्रेस वर्षभर लयच लय जत्रेला घेतली कपडे तर, नाही तर मग शाळेत जाताना जे कपडे आहेत तीच वर्षभर हा कपडे असायचे, असा तो प्रकार असायचा. आणि जरुरी पण वाटायचं नाही. त्यामुळे कसं होतं, आतून खूप स्ट्रॉंग होतो. वरून ब्रँडेड काही नसलं तरी ओरिजिनल आतला जो ब्रँड होता तो फार स्ट्रॉंग होता.
तुमचे वडील पण शेतकरी असल्यामुळे नक्कीच तुम्ही शेतातही काम करत असाल.
आंबे काढायला जाणं, पोहायला जाणं, पाऊस पडत नाही म्हणून खालच्या देवळातनं पालखी काढायची, आणि आम्ही घरच्या देवळाची पालखी काढायची, आणि विठोबाच्या देवळात डोंगर चढून वरती जायचं, नुसते तांदूळ आणि डाळ न्यायची, आणि मग तिथं वरती देवळाची तिथं खाली बनवायची, आणि तो भंडारा जेवायचं, आणि येताना पाऊस, खरोखर पाऊस यायचा, दैवी काहीतरी असल्यासारखं की पाऊस नाही, पाऊस आल्याचं मी बघितलेलं आहे. आणि गावात एक लग्न असलं म्हणजे ते गावाचं लग्न असल्यासारखं असायचं. आता शेजारच्या फ्लॅट फ्लॅटमध्ये कोण आहे तर माहीत नाही अशी परिस्थिती होती. त्यामुळे खूप आपण माणसापासून अलिप्त होत चाललोय असं वाटतं आता.
तर माझे वडीलही मला सांगतात की आम्ही विहिरीत उड्या मारायचो. आता म्हणजे ते म्हणतात आता बघून आम्हाला थरकाप सुटतो, पण आम्ही त्यावेळेस उड्या मारायचो वरतून. लहानपणी तुम्ही अशी कुठल्या गोष्टी करायचा आता ज्याचा विचार करून वाटतं बापरे कसं मी करायचं?
आविष्कारच्या शिबिरला इकडे आलो होतो
मुंबईत.
तेव्हा जयदेव हट्टींगरे शिबिरात सांगितलं की ती डिसिजन घेण्यासाठी अशी उलटी कोलांटोडे मारायची आणि डिसिजन पॉवर वाढते वगैरे. तर म्हणलं आम्ही पळत येऊन उलट्या उड्याले विहिरीत मारलेत, त्यामुळे ह्याचा तर काही प्रश्नच येत नाही. ते म्हणले हे जिभेची एक्सरसाइज खूप चांगलं. म्हटलं आम्ही तवा म्हणजे भोग पडलेला तवा असतो त्याला टेचायचो आणि छत्रीची तार घ्यायचो आणि त्याला आकडा करायचो पळवायचो भर असं. म्हणलं रात्र दिवस आम्ही दोन दोन मैल असं जायचो, त्यामुळे असले एक्सरसाइज आमचं एकदम तोंड पडत. 93.5
रेड एफएम बजाती रहो.